विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आपण वर्ष 2004 पासून सहकार व्यवस्थापन पदवी आणि पदविका अशा प्रकारचे आपण शिक्षणक्रम सुरू केलेले आहे, ज्याला आपण डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आणि बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं सार्थ नाव दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जे विद्यापीठांनी विषय ठरवलेले आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने जी आपण पुस्तके तयार केलेली आहेत, त्या पुस्तका लिखित स्वरूपात आहेच ती पुस्तके. याशिवाय आता आपण CD स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन करत आहोत. सुरुवातीला आपण बघितलंच आहे की यामध्ये जे काही विषय आपण दिलेले आहेत, प्रथम सहकार व्यवस्थापन पदविका, याच्यामध्ये प्रामुख्याने चार विषय आहेत. एक म्हणजे सहकार तत्वे आणि इतिहास व कार्यपद्धती, दुसरं सहकार व्यवस्थापन आणि प्रशासन दुसरा विषय, तिसरा आहे सहकारी जमा खर्च ऑडिट आणि बँकिंग, आणि चौथा आहे सहकारी कायदा व इतर कायदे. याशिवाय एक अतिशय महत्वाचा असा विषय आपण घेतलेला आहे याच्यामध्ये, या अभ्यासक्रमामध्ये, जो MGM 222 आहे, त्याला आपण सहकारी संस्थांचा स्थिती अभ्यास, केस स्टडी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे सहकारी संस्थांचा स्थिती अभ्यास कसा करावा यासंबंधीचा एक विषय आपण 100 मार्काचा याच्यामध्ये ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये 75 मार्क आपण केस स्टडीला दिलेला आहे, म्हणजे स्थिती अभ्यासाला, आणि त्यावर आपल्याला एक तोंडी परीक्षा घ्यायची आहे, ती 25 मार्काची तोंडी परीक्षा आहे. अर्थात ती 25 मार्काची तोंडी परीक्षा ही अभ्यास केंद्रावर घेण्यात येते, कारण अभ्यास केंद्राकडे आपण काही अंतर्गत असे गुण ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये सहकारी संस्थांचा जो स्थिती अभ्यास आहे त्याला आपण 25 गुण ठेवलेले आहे, आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्थिती अभ्यास त्या अभ्यास केंद्राकडे सादर करायची आहे विहित मुदतीत, आणि ते त्या ठिकाणी त्या प्राप्त झालेल्या स्थिती अभ्यासाच्या अनुषंगाने मग ते आपणास त्याच्यावर प्रश्न विचारतील. ती 25 मार्काची तोंडी परीक्षा आहे. परीक्षक हा बाहेरचाही असू शकतो, तो त्यातला जाणकार असेल, आणि मग हे 25 मार्कापैकी तुम्हाला जे काही मार्क मिळतील ते मार्क मग नाशिक येथील विद्यापीठाकडे अभ्यास केंद्र कळवणार आहेत, म्हणजे 25 मार्क. आणि जी 75 मार्काची जी स्थिती अभ्यासाची तपासणी केली जाते, ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो, ते स्थिती अभ्यास म्हणजे अभ्यास केंद्रांकडून विद्यापीठाकडे येतील नाशिकच्या, आणि ते 75 मार्काचं जे व्हॅल्युएशन आहे ते विद्यापीठ आपल्या लेवलला करतील. म्हणजे असा तो एक 100 मार्काचा एकूण हा पेपर आहे. त्याचप्रमाणे पेपर म्हणजे लिखित नाही, फक्त केस स्टडी तुम्हाला तो सादर करायचा आहे, आणि हाच स्थिती अभ्यास जर तुम्ही बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे 3-year degree कोर्सला जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर त्याला सुद्धा हाच स्थिती अभ्यास लागू आहे, आणि त्याला सुद्धा आपण 100 मार्क त्याचप्रमाणे दिलेले आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे स्थिती अभ्यासाचं एकूण आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. आता बरेचशा याच्यामध्ये गोंधळ असा होतो आहे की आम्ही आता 2004 पासून हे काम पाहतो आहे, त्याचं चेकिंग म्हणा व्हॅल्युएशन म्हणा, त्याच्यामध्ये काही दोष आम्हाला आढळलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या, किंवा एकतर अभ्यास केंद्रांनी त्यांना पुरेसं असं मार्गदर्शन केलं नसेल, किंवा मग विद्यार्थ्यांना ते पुरेसं समजलं नसेल. अर्थात संपूर्ण गाईडलाईन्स विद्यापीठाने त्या अभ्यास केंद्रांना कळवलेल्या आहेत की कशाप्रकारे हा स्थिती अभ्यास आपण केला पाहिजे. तर स्थिती अभ्यास सादर करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पाहिलं पाहिजे की त्याचं रिव्हिजन होऊ नये. एकमेकाचा स्थिती अभ्यास तयार करत असताना एकमेकांनी जी कॉपी केली असेल त्या स्थिती अभ्यासाची, त्याची कॉपी करू नये किंवा त्याची झेरॉक्स करू नये. स्थिती अभ्यासामध्ये हे सूचना काटेकोरपणे विद्यार्थ्यांनी अंमलात आणायला पाहिजे, आणि तसं जर नसेल, स्थिती अभ्यासाचं म्हणजे मूल्यमापन करत असताना जर असं आढळून आलं की हे बा संपूर्ण झेरॉक्स कॉपी आहे आणि वर फक्त नाव बदललेलं आहे असं जर आढळलं तर ती कॉपी केस होते आणि तो विद्यार्थी त्याला कोणत्याही प्रकारचं 75 पैकी कोणताही मार्क न मिळता तो सपशेल त्या ठिकाणी कॉपी म्हणून त्याला ट्रीट केल्या जाते। म्हणजे हा एक भाग आपण विद्यार्थ्यांनी प्रत्येक आता स्थिती अभ्यास करताना आपल्याला काही अडचण नाही। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2.5 लाख सहकारी संस्था आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असा अकोला असा कोल्हापूर तिकडे मुंबई प्रत्येक ठिकाणी अशा अनेक सहकारी संस्था आहेत की जे आपण निवडून ती स्थिती अभ्यासाला घेऊन त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारचं रिपोर्टिंग करू शकतो। अर्थात ते रिपोर्टिंग करत असताना त्याच्यामध्ये परत आपण सूचना दिलेल्या आहेत की जर तुम्ही डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटला जर हा शिक्षणक्रम घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे असलेल्या 43 प्रकारचं आपण वर्गीकरण केलेलं आहे सहकारी संस्थांचं, मग त्याच्यामध्ये जिल्हा बँका असतील, अर्बन बँका असेल, सूतगिरणी असेल, साखर कारखाने असेल, दूध उत्पादक संस्था असेल, औद्योगिक सहकारी संस्था असतील, गृहनिर्माण सहकारी संस्था असेल, डेअरी कोऑपरेटिव्ह असतील, अशा अनेक प्रकारच्या 43 प्रकारामध्ये ह्या सहकारी संस्थांचं वर्गीकरण केलं आहे। त्यातली कोणतीही सहकारी संस्था आपण स्थिती अभ्यासासाठी घेऊ शकता। मात्र एका अभ्यास केंद्राकडे जर 20-25 विद्यार्थी असेल तर त्या 25 विद्यार्थ्यांचेही केस स्टडी स्थिती अभ्यास हे वेगवेगळ्या संस्थांवर असावे, एकाच संस्थांवर नसावे। म्हणजे डेअरी घेतलाय तर सर्वांनी डेअरीच घेतलं पाहिजे, किंवा सेवा सहकारी सोसायटी आहे तर सेवा सहकारी सोसायटीवरच घेतलं पाहिजे असं नाही, मग ती कॉपी समजली जाते। आणि म्हणून संस्थेची निवड करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या सहकारी संस्था घ्याव्यात, तरच तो त्याच्यामध्ये पात्र ठरू शकेल, अन्यथा ती कॉपी म्हणून ट्रीट होईल आणि त्याचा अनायसेस मग रिझल्टवर परिणाम होईल। आता संस्थेची निवड कशी करायची हे आपल्याला माहिती आहे। आता जर समजा तुम्हाला एखादी संस्थाचा अभ्यास करायचा आहे, तौलनिक अभ्यास करायचा आहे, तर साधारणपणे त्या संस्थेचे 3 वर्षाचे वार्षिक अहवाल आपण पाहिजे आहेत। त्या जी संस्था आहे ती संस्था प्रत्येक वर्षी आपला वार्षिक अहवाल प्रकाशित करत असते आणि ते वार्षिक अहवाल आता समजा आपल्याला 2014 जर आपण परीक्षा देत असू तर त्याच्यामध्ये 2011-12, 12-13, 13-14 या 3 वर्षाचे त्यांचे सहकारी संस्थांचे वार्षिक अहवाल आपण कलेक्ट करायचे। त्यानंतर वार्षिक अहवाल कलेक्ट केल्यानंतर त्या संस्थेचा जर इतिहास असेल किंवा इतिहासाची एखादी प्रत त्या संस्थेजवळ असेल तर तो इतिहास म्हणजे सहकारी संस्था स्थापनेमागचा उद्देश काय आहे आणि ही संस्था आपण कशासाठी स्थापन केलेली आहे तर त्याचा उद्देश आपल्याला प्रथम समजला पाहिजे। तर त्याचा जर काही बॅकग्राऊंड असेल, त्याची हिस्ट्री असेल, तर तरी ती आपण त्या संस्थेकडून प्राप्त करून घ्यायला पाहिजे। सुरुवातीचं संचालक मंडळ कोण असेल किंवा त्याला आपण प्रमोटर म्हणतो, प्रवर्तक मंडळ कोण असेल, तर ते आपण त्याचं हे केलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे। त्या संस्थेचे कोणते विभाग आहे, ती संस्था जर काम करत असेल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्या संस्थेचं कार्यक्षेत्र किती आहे, संस्थेचे सभासद किती आहेत, संचालक मंडळाची संख्या किती आहे, संस्थेचं शेअर कॅपिटल किती आहे, त्याची प्रवेश फी किती आहे, प्रत्येक सभासदाने भाग वर्गणी किती दिली पाहिजे, तर हे संपूर्ण तपशील आपल्याला त्याच्यामध्ये ही प्राथमिक माहितीसाठी आवश्यक आहे। म्हणजे कोणत्याही संस्थेचा स्थिती अभ्यास तयार करत असताना किंवा केस स्टडी तयार करत असताना ही प्रारंभिक माहिती त्या विद्यार्थ्याने जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मागच्या 3 वर्षाचे वार्षिक अहवाल घेऊन त्यानुसार मग आपण आपले अहवाल तयार करायचे। म्हणजे एवढंच नाही तर सहकारी संस्थेचं जे दरवर्षी ऑडिट होते, लेखापरीक्षण ज्याला आपण म्हणतो, ते अहवाल सुद्धा आपण पाहायचे आहेत। अर्थात ते गोपनीय असतात अहवाले गोपनीय असतात, परंतु संस्थेला जर आपण विनंती केली तर ते सुद्धा आपल्याला दाखवतात आणि त्यातल्या काही महत्वाच्या ठळक बाबी आपण आपल्या स्थिती अभ्यासामध्ये त्याची नोंद केली पाहिजे. म्हणजे अतिशय हा जो प्रारंभिक इतिहास आहे हा अतिशय महत्वाचा आहे. जर आपल्याला सहकारी संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देशच कळला नाही तर मग आपण त्या संस्थेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकणार नाही. उदाहरणार्थ जर एखादी औद्योगिक सहकारी संस्था असेल किंवा एखादी महिलांची सहकारी संस्था असेल आणि तिचा उद्देश असेल की नाही बाबा गृहोद्योग तयार करणे, त्याचं कच्चा माल मिळवणे, त्याच्यानंतर महिलांना काम देणे, त्याचं पॅकिंग करणे, वितरण करणे, त्याची किंमत ठरवणे, ह्या सर्व बाबी आपल्याला त्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यापासून आपल्याला बाजारपेठ कुठं मिळेल, त्याची विक्रीची व्यवस्था काय, नफा किती मिळेल, ते हे संपूर्ण तपशील आपल्या याच्यामध्ये यायला पाहिजे. एखादी बँक असेल, नागरी सहकारी बँक असेल, तर त्या ठिकाणी तसंच आहे की नागरी सहकारी बँकेची स्थापना झाली का झाली, कशासाठी झाली, सभासदांना त्याच्यापासून काय बेनिफिट आहे, कर्जदारांना आपण कोणत्या सेवा देत आहोत किंवा त्यांच्या फॅसिलिटीज कशा आहेत, त्यासंबंधी हे संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे त्या संस्थेचा अभ्यास केला म्हणजे आपण त्या संपूर्ण संस्थेची स्थिती जाणून घेतली केस टू केस. जसा एखादा रोगी डॉक्टरकडे जातो आणि केस हिस्ट्री तयार करतो त्याची, म्हणजे एकदम हे नाही की औषध आली नाडी तपासली किंवा थर्मामीटर लावलं किंवा आणखी काही हे केलं चेकिंग केलं तर आणि तेवढंच त्याला औषध दिलं सोडून दिलं, नाही तो एक केस पेपर तयार करतो. त्या रोग्याचं नाव, त्याचं वय, त्याचा मेन आजार, हे संपूर्ण त्याच्यामध्ये लिंग, त्याचं सेक्स मेल फिमेल वगैरे वगैरे हे संपूर्ण एका कागदावर. मग जर तो रोगी दोन दोन तीन तीन दिवसाने येत असेल तर त्याप्रमाणे त्याची प्रगती पाहून तो आपला केस पेपर तयार करतो. तर हे डॉक्टरचं काम आहे की आपण जी रोग्याला ट्रीटमेंट देतो आहे ती ट्रीटमेंट बरोबर योग्य त्या रीतीनं चालू आहे किंवा नाही आणि दिलेली ट्रीटमेंट आपल्याला माहिती व्हावी म्हणून तो केस पेपर तयार करतो. म्हणजे परवा आपण रोग्याला काय सांगितलं, नंतर काय सांगितलं, त्याच्या आधी काय सांगितलं, त्याच्यामध्ये कशी सुधारणा होत गेली. जसं आपण टेम्परेचर ताप आल्यावर आपण दोन तीन वेळा तपासतो दिवसातून, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नाही आता आपण कुठं आहो, किती ताप आहे. तर हे हाच पर्याय आपण आपल्या सहकारी संस्थेच्या स्थिती अभ्यासासाठी वापरतो जेणेकरून त्याच्या त्या संस्थेची रिअल परिस्थिती आपल्या लक्षात यावी. अर्थात स्थिती अभ्यास तयार करत असताना आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की या ठिकाणी आपण संस्था नफ्यात आहे किंवा तोट्यात आहे. नफ्यात आहे तरच आपण त्याचा स्थिती अभ्यास करू आणि तोट्यात आहे तर त्या संस्थेचा स्थिती अभ्यास करणार नाही असंही नाही. ती तोट्यात असली तरी आपल्याला स्थिती अभ्यासाला ती संस्था घ्यावं लागेल, नफ्यात असली तरी घ्यावं लागेल, इकडे लिक्विडेशन किंवा अवसायनामध्ये असले संस्था किंवा संस्थेवर प्रशासक जरी असेल तरी त्या संस्थेचा स्थिती अभ्यास तयार करणं आपल्याला आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की नफ्यात असेल, जर एखादी आपण उदाहरण घेऊ, जर एखादी संस्था नफ्यात असेल त्या संस्थेला ती संस्था नफ्यात येण्याची कारणं काय हे आपल्याला त्याच्यातून कळेल. मग नफ्यात येण्याची कारणं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंटचा सहभाग पाहू, मॅनेजमेंटचं उत्तम मार्गदर्शन, नंतर सेवक किंवा अधिकारी असेल तर त्यांची कार्यकुशलता, विक्रेता असेल त्या संस्थेचा तर त्याचं ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागणूक कशी आहे ते त्याच्यातून आपल्याला दिसेल. संस्था ग्राहकांना कोणत्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन देते, संस्थेत गेल्यावर प्रसन्न वातावरण आहे का, संस्थेत आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा मिळते का, आणि हे जर कारण त्या ती संस्था नफ्यात येण्यासाठी होत असेल तर हे त्याचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये आपल्या रिपोर्टमध्ये केला पाहिजे. म्हणजे कळेल आपल्याला का बॉ संस्था नफ्यात येण्याची ही कारणं आहेत. म्हणजे ऍक्च्युअली आपण त्याच्यामध्ये ती संस्था कुठं आहे आपल्याला कळेल. आपण म्हणतो ना की संस्थेला ऑडिट घेताना आपण जो लेखापरीक्षक असतो त्या संस्थेला तो चार प्रकारचे त्याचं वर्गीकरण करतो, म्हणजे त्याला ऑडिट वर्ग आपण म्हणतो, ऑडिट क्लासिफिकेशन. एक म्हणजे अवर्ग, म्हणजे संस्था अवर्गात आली म्हणजे ती अतिउत्तम किंवा अत्युत्कृष्ट असे समजले जाते. अवर्ग दिला तर त्यांनी रिपोर्टवर ते एक रिपोर्ट असतो की मी या संस्थेला अवर्ग देत आहे म्हणून, आणि खाली ऑडिटरची सही असते. नंतर दुसरा जो वर्ग आहे तो ब वर्ग आहे. ब म्हणजे आपण म्हणजे हे त्या याच्यामध्ये नाही, परंतु आपण जे लोक जी चर्चा करतात संस्थेचे सभासद, ब म्हणजे बरा, म्हणजे बरी आहे बा संस्था, असं त्याच्यामध्ये तो हा उल्लेख करतो. क म्हणजे कनिष्ठ दर्जाची ती संस्था समजली जाते. आणि ड ड म्हणजे पूर्णपणे डबघाईस आलेली संस्था, की ज्या संस्थेचं कामकाज बंद आहे, ती पुढं ऊर्जितावस्थेत येणार नाही अशी तिची परिस्थिती आहे. तर हे अशा प्रकारचे साधारणपणे अ ब क आणि ड असे वर्ग त्या संस्थांना देत असतो. मग तुम्ही त्या वर्गात असलेल्या कोणतीही संस्था तुमच्या स्थिती अभ्यासासाठी निवडू शकता. जसं मग असे सांगितलं की नफ्यामध्ये आलेली संस्था आपण घेतली तर त्याची ही कारणं आहेत. आता तोट्यामधली आलेली संस्था सुद्धा आपण स्थिती अभ्यासासाठी घेऊ शकतो. मग आता तोट्यामध्ये काय आहे, मॅनेजमेंट जबाबदार आहे की मॅनेजमेंटचं चांगलं सूत्रसंचालन नाही आहे, अधिकाऱ्यामध्ये कार्यक्षमता नाही, कार्यकुशलता नाही सेवकांमध्ये, किंवा त्याच्यामध्ये सेवेमध्ये काही कमतरता आहे, ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सर्व्हिसेस देत नाही, सेवा देत नाहीत, नंतर ग्राहकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्वक नाही आहे, वागणूक बरोबर नाही, तर हे तोट्यात येण्याची कारणं असू शकतात. आणि मग त्याच्याप्रमाणे त्या संस्थेचा जो रिपोर्ट आपण तयार करतो, त्या रिपोर्ट तयार करताना ही अशी कारणे आणखी तुमच्या निदर्शनात असतील. तर संस्थेला तुम्ही जेव्हा भेट देता तेव्हा सुद्धा आपल्या काही नजरेत गोष्टी येतात की नाही बा हे, म्हणजे जसं आपण संस्थेत गेल्याबरोबर आपल्याला तिथं रिसेप्शन काउंटर असलं पाहिजे, बाजूला तिथं त्या संस्थेची काही थोडक्यात माहिती देणारे परिपत्रक किंवा त्याचा तक्ता तिथं लावला पाहिजे, त्या तक्त्यामध्ये बरोबर ती माहिती भरली पाहिजे, नंतर त्याच्यामध्ये एकूण सभासद किती, संचालक किती, संस्थेला मागच्या वर्षी झालेला नफा किती, तोटा असेल तर तोटा किती, त्याच्यानंतर संस्थेचं वर्गीकरण अ वर्गात आहे की ब वर्गामध्ये आहे, नंतर संचालक मंडळाची नावं, अधिकाऱ्यांची नावं, त्याच्यानंतर बँक असेल तर संस्था NPA मध्ये आहे तर किती टक्के त्याचा NPA आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असं त्याला आपण म्हणतो. ते सकृतदर्शनी जे काही बाहेर सूचना फलक असतात त्या सूचना फलकावर ही माहिती दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये बिलकुल अक्षरं चांगली असावी बोर्डवरची, लाईटिंग व्यवस्था व्यवस्थित असावी, तिथं रिसेप्शन जर असेल तर त्यांनी ती बरोबर माहिती द्यावी की तुम्ही कोणत्या कामासाठी आले, तुम्ही कोणाला भेटावं वगैरे वगैरे. ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये संस्थेमध्ये असणं आज अपरिहार्य आहे. संस्थेचं संगणकीकरण झालं आहे किंवा काय हे आपण बघितलं पाहिजे. तिथं वॉल क्लॉक, भेटण्याची वेळा वगैरे वगैरे, ह्या सर्व तपशील त्याची मांडणी म्हणजे प्रवेश करता क्षणीच आपल्याला असं वाटलं पाहिजे बघा नाही आपण ही संस्था चांगली आहे असं वाटलं पाहिजे आपल्याला. आणि जर तसं नसेल तर मग त्या संस्थेबद्दल एक दृष्टिकोन आपला बदलतो किंवा काय. तिथं म्हणजे साधारणपणे रिसेप्शन काउंटरवर येणारे ग्राहक किंवा जे काही माहिती घेण्यासाठी काही लोक येतात तर त्यांच्यासाठी ड्रिंकिंग वॉटर वगैरे वगैरे ह्या सर्व सोयी त्याच्यामध्ये उपलब्ध असायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की संस्था तोट्यात जरी असली तरी ती संस्था तोट्यात का आहे याची सुद्धा कारणं तुम्हाला त्या संस्थेच्या वार्षिक 3 वर्षाचा जर तुम्ही वार्षिक अहवाल बघितला तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला त्या संस्थेचा अभ्यास करता येतो की तोट्या ही संस्था तोट्यात येण्याची जी कारणं आपण दर्शवलेली आहे त्याच्यामागं ही प्रमुख कारणं आहे. ते आपण त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि आपण जे एक MGM 222 मध्ये आपण त्याच्यावर विद्यापीठाने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, त्या पुस्तक प्रकाशित केलेल्या त्याच्यामध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत तुम्ही कोणते कोणते पॉइंट्स त्याच्यामध्ये स्थिती अभ्यास करताना निवडावेत याची एक लांबलचक यादी आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. ती लांबलचक यादी पाहून जरी तुम्ही गेलं त्याप्रमाणे तरी तुम्हाला त्या सहकारी संस्थेचा स्थिती अभ्यास तयार करणं अतिशय सोपं होऊ शकते. म्हणजे हा एक भाग झाला. आता संस्थेवर प्रशासक आहे, म्हणजे संस्था आपण म्हणतो की प्रशासक आहे, म्हणजे ज्याला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतो, तर तो ॲडमिनिस्ट्रेटर ज्या त्या संस्थेवर आलेला आहे तो कशामुळे आला असेल? सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थांनी त्या बाबतीत कार्य करत असताना कायद्याचं उल्लंघन केलं आहे का, ज्याला आपण सहकारी कायदा म्हणतो, किंवा सहकारी प्रत्येक सहकारी संस्थेला आपण पोटनियम दिलेला आहे ज्याला आपण बायलॉज म्हणतो, ते बायलॉज तुम्ही त्या ठिकाणी सहकारी संस्थेचा स्थिती अभ्यास करत असताना वाचन केलं पाहिजे त्याचं, किंवा त्याची एक प्रत जरी आपण मिळवली झेरॉक्स तर त्या बायलॉजमध्ये सुद्धा त्या सहकारी संस्थेचे उद्देश दिलेले असतात, ऑब्जेक्टिव्ज, आणि त्या ऑब्जेक्टिव्जप्रमाणे उद्देशाप्रमाणे सहकारी संस्था आपलं कार्य करीत आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरून त्या वार्षिक अहवालावरून दिसून येतो. अर्थात जास्त नफा झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीच म्हणणं नाही की एक चांगलं त्यांनी व्यवहार केलेला आहे, आर्थिक व्यवहार केलेला आहे, त्यांनी ग्राहकांना चांगलं रिबेट दिलेलं आहे, व्याजामध्ये सवलत दिलेली आहे बँकांनी, कर्जावरचं व्याजदर कमी आहेत, अशा अनेक बाबी तुम्हाला प्रत्येक सहकारी संस्थांच्या बाबतीत वेगवेगळ्या अशा दिसून येतात. आणि बायलॉज हे सहकारी संस्थेचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे, सहकारी संस्थेचं पोटनियम. कारण सहकारी संस्थेचे पोटनियम तयार करत असताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे, म्हणजे ज्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही 2.5 लाख सहकारी संस्था असेल त्या सर्व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदवलेल्या असतात. आणि हे ह्या अधिनियम लक्षात घेऊन मग आपण त्या संस्थेचं एक ब्रीफ अशी नोट तयार करतो ज्याला आपण बायलॉज म्हणतो, ज्याला आपण पोटनियम म्हणतो. म्हणजे सहकारी संस्थेचं उद्देश काय, त्याच्यामध्ये सहकारी संस्थेचं निवडणूक कशा पद्धतीनं होईल, सहकारी संस्थेचं एकूण खेळते भांडवल किती राहील, प्रवेश फी किती राहील, सहकारी संस्थेमध्ये प्रवेश कोणाला मिळेल, वगैरे वगैरे संपूर्ण तपशील त्या बायलॉजमध्ये 1 ते 40 ते 50 पानाचा असतो. कायद्याचं पुस्तक आहे 500 पानाचं आहे, अनेक कलम त्याच्यामध्ये आहे, परंतु हे त्रोटक अशी 30-40 पानाची एक पुस्तिका असते जी ज्याला आपण पोटनियम किंवा बायलॉज म्हणतो ते प्रत्येक व्यक्तीला संस्थेच्या इव्हन कर्मचाऱ्याला सुद्धा माहिती असायला पाहिजे, संचालक मंडळाला सुद्धा माहिती. मध्यंतरी सहकारी संस्थांच्या पोटनियम अभ्यास करण्यासाठी त्या ते प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, अनेक संस्थांमध्ये असे वर्ग घेतले, कारण संस्थेचा तो अध्यक्ष होतो, संचालक होतो, पदाधिकारी होतो, सहकारी संस्थेमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होते, सेवकांची नियुक्ती होते, अधिकाऱ्यांची नियुक्ती होते, परंतु त्याला सहकारी संस्थेचं बायलॉज म्हणजे काय हे त्याला माहिती नसते. त्याची नेमणूक तर होते परंतु तो त्यापासून म्हणजे ज्याला आपण अनभिज्ञ म्हणतो तो अनभिज्ञ त्याच्यामध्ये असतो, त्याला काही संस्थेबद्दल माहिती नसते. आणि मग सहकारी संस्था कशासाठी स्थापन झाली, पूर्वीचे ज्या नेतृत्वांनी ती सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये जी काही महत्वाची भूमिका बजावली असेल त्यांचा त्या संस्था स्थापन करण्यामागे काय उद्देश होता. आता आपण म्हणतो प्रत्येक वेळेस आपण प्रश्न डिप्लोमामध्ये एक प्रश्न नियमित ठरलेला असतो डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट की पहिला साखर कारखान्याची निर्मिती कोणी केली देशामध्ये, आशिया खंडामध्ये पहिला सहकारी तत्वावर कोणी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली असा एक प्रश्न नेहमी याच्यामध्ये असतो प्रश्नपत्रिकेमध्ये. तर त्यावेळेस बहुतेक सर्व लोकांना माहिती असते की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असं आपण उत्तर देतो त्याच्यामध्ये. म्हणजे जे प्रवरानगर लोणी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी प्रवरानगरला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आहे जो आशिया खंडामधला म्हणजे ज्याच्यामध्ये पहिला कारखाना आहे की जो सहकारी तत्वावर स्थापन झाला आणि आशिया खंडामधला हा पहिला कारखाना आहे, म्हणून त्याचं अतिशय महत्व आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचे म्हणजे स्थापन केलं हे कोणी, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील. आणि स्थापन करण्यामध्ये त्यांची जी भूमिका होती की आपल्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन भरपूर येते त्या ठिकाणी, अर्थात काही खासगी कारखाने होते त्यावेळेस एक दोन त्या जिल्ह्यामध्ये, परंतु सहकारी क्षेत्रामध्ये कारखाना नव्हता. आणि म्हणून मग त्यांनी आणि त्यांचे जे काही सहकारी असतील त्या लोकांनी संपूर्ण विचार केला की बा नाही, सहकारी तत्वावर जर आपल्याला हा कारखाना काढायचा असेल तर मग याच्यासाठी आपल्याला शेअर कॅपिटल गोळा केलं पाहिजे, सभा म्हणजे शेतकरी जे ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांचे मन वळवले पाहिजे, ऊस उत्पादन लागवड वाढवली पाहिजे आपण आपल्या भागातली, आणि नंतर मग शेअर कारखाना स्थापन करण्यासाठी जे काही त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस जे काही 20-25 कोटी रुपयाचं शेअर कॅपिटल लागत असेल ते आपल्याला कुठून मिळवलं पाहिजे, मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल तर ती आपल्याला कशा प्रकारचं देईल किंवा गव्हर्नमेंट काय देईल आपल्याला, सबसिडी किती मिळेल, या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करून विठ्ठलराव विखे पाटील यांनी संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये सभा मेळावे असे घेऊन वर्गणी गोळा करण्याचं काम, ज्याला आपण भाग भांडवल म्हणतो, प्रवेश फी म्हणतो, ते काम केलं त्यांनी. आणि काम करत असताना त्यांनी आपल्या खेडेगावातून स्वतःची शिदोरी घेऊन ते भाग भांडवल गोळा करायला जात होते, म्हणजे कोणाकडे जेवणही करायचं नाही आणि संस्थेवर सुद्धा खर्च टाकायचा नाही, जरी संस्था रजिस्टर व्हायची असेल तरी संपूर्ण काटकसरीने त्यांनी हे काम केलं, हाती घेतलं आणि म्हणून ते पद्मश्री झाले. आणि मग त्यावेळेसचे जे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणखी जे काय आणखी बरीचशी अशी मंडळी त्यांच्या भोवती होती आणि त्यांना कळलं की बा नाही, हे सहकारी क्षेत्रामध्ये पहिला कारखाना आपल्या भारताचाच नव्हे तर आशिया खंडामध्ये स्थापन होतो आहे, तर धनंजयराव गाडगीळांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि त्यांच्या संपूर्ण ह्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. आणि स्वतः अध्यक्ष न होता, म्हणजे सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्यानंतर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी हे स्वतः अध्यक्ष झाले नाहीत, तर त्यांनी कोणाला अध्यक्ष केलं, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांना त्या साखर कारखान्याचं अध्यक्ष केलं. आज तर आपण बघतो आहे की संस्था स्थापन झाली की अध्यक्षासाठीच मारामाऱ्या होतात, तसं त्या ठिकाणी नाही, त्यांनी स्वतःहून सांगितलं का नाही आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे आणि नंतर मग आम्ही काय ते पाहू. तर अशा प्रकारची भूमिका घेणारे कार्यकर्ते आज आपल्याला दिसत नाहीत, फार कमी लोक दिसतात, असतीलही परंतु फार कमी याच्यामध्ये दिसतात, आणि म्हणून ती सहकारी संस्था ऊर्जितावस्थेला येतात. ज्या ठिकाणी असे तळमळीचे कार्यकर्ते आहेत, स्वतःहून पुढाकार घेतात परंतु श्रेय दुसऱ्याला देतात, तर अशी ही कार्यकर्ते मंडळी सहकारी संस्थांमध्ये आली तर ती सहकारी संस्था आपल्याला चांगल्या रीतीने चालू शकेल असं दिसते. आणि म्हणून सहकारी संस्था स्थापन करत असताना जसं आपण विठ्ठलराव विखे पाटलांचा इतिहास बघितला, तसं त्या संस्थेला आणखी कोणाची प्रेरणा मिळाली आहे का, ती सुद्धा तुम्ही तुमच्या अहवालामध्ये नमूद करू शकता. चांगलं आहे ते, कारण लोकांच्या निदर्शनास येते की बाबा ही संस्था स्थापण्यासाठी कोणी कोणी चांगले प्रयत्न केले. बरेच लोक तर आपल्या याच्यामध्ये आहे, बरेच लोक आहे, आपण बरीचशी नाव याच्यामध्ये जुनी लोकांची, धनंजयराव गाडगीळ यांचं घेतलं आपण, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचं घेतलं, त्यानंतर वैकुंठभाई मेहता आहेत जे त्यावेळेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये म्हणजे त्यावेळेस बॉम्बे प्रोव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट बँकेमध्ये ते इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा होते, त्यानंतर तालमाकी आहे, एस एस तालमाकी, अतिशय महत्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे, डी आर कर्वे आहेत, विठ्ठलभाई ठाकरसी आहेत, असे अनेक मंडळी त्यावेळेस आपल्या याच्यामध्ये येऊन गेली. आणि त्यानंतरची जी पिढी होती ती मग आपण बघतो आहे, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला रत्नाप्पा कुंभार आहेत, भाऊसाहेब थोरात आहेत, शंकरराव कोल्हे आहेत, कल्लाप्पांना आवाड आहे इचलकरंजीचे. इकडे विदर्भामधून तुम्हाला बाबासाहेब केदार, बापूरावजी देशमुख, सहकार महर्षी भाऊसाहेब भोकरे अशी अनेक मंडळी की ज्यांनी संस्थेला जोपासण्याचं काम केलं. कोणत्याही प्रकारचे भत्ते न घेता स्वतःच्या खिशातून त्यांनी संपूर्ण या संस्थेचं कामकाज चालवलं आणि म्हणून त्या सहकारी संस्था आज आपल्याला चांगल्या प्रकारच्या असलेल्या आढळून येतात. म्हणून स्थिती अभ्यासामध्ये सुद्धा या नेतृत्व गुणाचा उल्लेख होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग स्थिती अभ्यासामध्ये हा जो केस स्टडी आहे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्या सहकारी संस्थेची प्रगती म्हणजे त्याचा आलेख, आलेख म्हणजे ज्याला आपण बार अशी सिस्टीम वापरतो की ती त्याच्यामध्ये असे उभे अशा रेल्वे मग त्याच्यामध्ये वर्ष त्याची प्रगती दर्शक तक्ते ज्याला आपण म्हणतो ते तक्ते तुम्ही त्याच्यामध्ये आले पाहिजे, ते नमूद केलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्या सहकारी संस्थेला 10-11 किती नफा मिळाला, 11-12 किती मिळाला, 12-13 कमी झाला, 13-14 वाढला, तर त्याची कारणं आपण त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे. तोट्यात असेल तर आधी ती नफ्यामध्ये होती, मग ती तोट्यामध्ये गेली, मग परत तिसऱ्या वर्षी नफ्यात आली, परत आणखी तोट्यामध्ये गेली, तर त्या नफ्याचा जो कालावधी आहे आणि तोट्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण व्यवहार हाताळताना कोणत्या आपल्या हातून चुका झाल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण कोणती दक्षता घ्यायला पाहिजे होती तर हे आपण घेतली नाही म्हणून ते आपल्याला तोट्यामध्ये दिसते. प्रशासकाचं मगाशी म्हटलं, प्रशासक का आला बा या संस्थेवर, त्याच्यामध्ये आपण मगाशी म्हटलं की पोटनियमाचं आपण योग्य पालन केलं आहे किंवा नाही. पोटनियमाप्रमाणे संस्थेचा तुम्हाला दिशा म्हणजे पोटनियम म्हणजे दिशा दिग्दर्शन करणारी एक माहिती पुस्तिका आहे ती, त्याला आपण पोटनियम जरूर म्हणतो, बायलॉज जरूर म्हणतो, पण त्या पोटनियमाचा अभ्यास मात्र आपल्याला बिलकुल सांगता आलं पाहिजे का नाही हे इतकं याच्यामध्ये आहे. आमची निवडणूक कशी होईल, दर 3 वर्षांना होईल, दर 5 वर्षा होईल, अध्यक्ष प्रत्येक वर्षी निवडल्या जाईल, तर ह्या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण साधारणपणे एक हा जो स्थिती अभ्यास आहे एक 75 पानापर्यंत तरी असावा. आणि स्थिती अभ्यास तयार करत असताना तो हाताने लिहू नये, त्याच्यामध्ये तो संपूर्णपणे डीटीपीचे त्यानं पानं डीटीपी केलेली पानं असावीत व्यवस्थित. म्हणजे जसं तुम्ही केस स्टडीचं तुम्हाला आम्ही 222 हे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यामध्ये क्रम दिलेला आहे कोणत्या क्रमाने ती माहिती त्या केस स्टडीमध्ये असावी, त्या क्रमाने जर आपण गेलं तर निश्चितपणे ते 75-80 पानाचा तो केस स्टडी तयार होऊ शकतो अतिशय उत्कृष्ट अशा डीटीपीमध्ये. त्याचे आलेख, त्याची प्रगती, त्याचे संपूर्ण तक्ते हे संपूर्ण त्याच्यामध्ये आलं पाहिजे. नफा झाला असेल तर त्याची कारणं शोधून काढले पाहिजे, तोटा झाला असेल तर त्या तोटा होण्याची कारणं त्याच्यामध्ये नमूद केली पाहिजे, प्रशासक आला असेल तर त्याची कारणं का आला त्याची कारणं आपण त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे. हा स्वतःहून तुम्हाला अभ्यास करायचा, हे तुम्ही कोणाला सांगणार नाही का तुम्ही स्थिती अभ्यास वार्षिक अहवाल घेतलं म्हणजे झालं असं नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी कॅपॅसिटी आहे एकंदरीत तुमचं जे माइंड आहे तुमचं जे मन आहे त्या संस्थेमध्ये इन्वॉल्व झालं पाहिजे. असं नाही का बाबा मी फक्त 75 मार्क ते 100 मार्क आणि केस स्टडी आहे कसा तरी लिहिला आणि कसा तरी सादर केला, मग 30 कॉपी दुसऱ्या विद्यार्थ्यांनी केली त्याची झेरॉक्स प्रत मारली, तर असं व्हायला नको. तर ह्या संपूर्ण बाबींची पडताळणी करत असताना तुम्हाला हे पाहिजे की तुम्ही त्या संस्थेमध्ये स्थिती अभ्यास करत असताना तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि तुम्ही त्याला सजेशन केलं पाहिजे संस्थेला. तुम्ही जेव्हा त्या केस स्टडी मग आपण शेवटी निष्कर्ष म्हणतो ज्याला आपण सारांश म्हणतो तो तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचा आहे सारांश. आता सारांश नफ्यात असेल तर अधिक नफा आणखी कशा पद्धतीनं तुम्हाला प्राप्त होऊ शकेल, म्हणजे नफा झाला म्हणजे तिथं आपलं संपलं असं नाही, तर अधिक प्रकारे आपल्याला ती संस्था नफ्यात कशी आणता येईल याच्यासाठी तुम्ही ते निष्कर्ष जो एक कॉलम असतो शेवटचा त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी केली पाहिजे की बाबा असं जर आणखी केलं तर याच्यामध्ये तुमच्या संस्थेचा नफा वाढू शकतो. जर ती संस्था तोट्यात आली असेल तर तोट्याची कारणं किंवा तोट्या आता तोट्यामध्ये जाऊ नये म्हणून त्याच्यावरचे निष्कर्ष तुमचे निष्कर्ष तुम्ही त्याच्यामध्ये प्रतिपादन केले पाहिजे. ही संस्था माझ्या माहितीप्रमाणे बा ही संस्था याच्या याच्यामुळे तोट्यामध्ये आलेली आहे आणि तोट्यामध्ये येण्याची ही कारणं आहेत. आता नुसतं कारणं नमूद करून तिचं चालणार नाही तरी आता तोट्यातून नफ्यात कशी येईल त्याची उपाययोजना आपण दिली पाहिजे मला असं वाटतं. कारण तस केस स्टडीचा नेमका जो अभ्यास आहे तो असाच आहे असाच तुम्हाला करायचा आहे नुसतं वरवरचा नाही. आणि हे संपूर्ण केस स्टडी केल्यानंतर स्थिती अभ्यास तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास केंद्राला सादर करता तेव्हा तुम्ही सर्वप्रथम अभ्यास केंद्राला सादर न करता प्रथम तुम्ही त्या संस्थेच्या अध्यक्षाला सादर करा आणि संस्थेच्या अध्यक्षाला म्हणा की नाही हा मी तुमच्या संस्थेवरचा एक स्टडी रिपोर्ट तयार केलेला आहे हा प्रथम तुम्ही वाचा. याच्यामध्ये काही कमी जास्त असेल काही माझ्याकडून बाबी सुटल्या असेल अनावधानाने किंवा मी जी काही उपाययोजना त्याच्यामध्ये सुचवलेली आहे की संस्था अधिक नफ्यात कशाप्रकारे येऊ शकेल किंवा ही संस्था तोट्यातून बाहेर पडून ती कशी नफ्यात येऊ शकेल तर याच्या संबंधीचं त्याला वाचन करून द्या मान्य अध्यक्षांना. आणि त्यांनी ओके केलं त्याचं समाधान झालं म्हणजे मग तुम्ही काय करा तो केस स्टडी आपल्या अभ्यास केंद्राकडे सादर करा. ही त्याची प्रोसिजर आहे आणि ही प्रोसिजर करत असताना आता बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणतो की प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट आपण सादर करतो आणि आता आपल्या याच्यामध्ये आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये आपण MBA साठी प्रोजेक्ट रिपोर्ट असतो तो एक साधारणपणे 200 मार्काचा असतो साधारणपणे आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये संपूर्ण एक जवळजवळ 250 पानाचा असतो ते चांगल्या प्रकारे ते DTP केलेलं असतं त्याला पांढऱ्या स्वच्छ कागदावर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याला बाइंडिंग चांगल्या प्रकारचं बाइंडिंग ज्याला आपण पुठ्ठा बाइंडिंग म्हणतो किंवा त्याला लॅमिनेशन केलेलं असते तसंच आपल्या हे केस स्टडीचं स्वरूप असावं. एकाच बाजूनं DTP करत असताना फक्त समोरच्याच बाजूला DTP करावं मागचं पान कोरं ठेवावं आणि मी सांगितलं की साधारणपणे 80 पानापर्यंत 100 पानापर्यंतही गेलं तरी काही हरकत नाही परंतु असं व्यवस्थितप्रमाणे त्याचं DTP करावं एकाच बाजूने तो DTP केलेला असावा त्याच्यानंतर त्याला वर चांगलं कव्हर असावं त्या कव्हरवर तुम्ही त्या संस्थेचा कोणत्या संस्थेचा स्थिती अभ्यास केला त्याचं नाव असावं परीक्षकाचं नाव असावं त्याचं त्याच्यामध्ये PRN नंबर लिहावं नंतर कोणत्या अभ्यास केंद्राच्या मार्फत तो तुम्ही अहवाल सादर केलेला आहे त्या अभ्यास केंद्राचं नाव हे सुरुवातीला प्रथम पानावर असावं म्हणजे स्थिती अभ्यास केलेल्या संस्थेचं नाव जो ज्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं असेल त्याचं नाव PRN नंबर आणि ज्या कोणत्या अभ्यास केंद्रासाठी आपण तो त्याचं अभ्यास केंद्र हे कोणतं माध्यम होतं त्या अभ्यास केंद्राचं नाव हे ठळक मुद्दे पहिल्या पानावर यावं मग त्याला लॅमिनेशन वगैरे कव्हर वगैरे व्यवस्थित असं करावं साधारण 80 पानापर्यंत गेला 100 पानापर्यंत गेला तरी तो चालू शकतो. परंतु मुद्दे जे लिहित आहोत आपण म्हणजे एकूण केस स्टडीमध्ये जे मुद्दे आहे ते संपूर्ण एक सूचनांचं परिपत्रक आपण त्या केस स्टडीच्या याच्यावर दिलेलं आहे. आता याच्यामध्ये परत त्याचा आपण केस स्टडीमध्ये स्थिती अभ्यासामध्ये जे गुण दिले जातात मी सांगितलं तुम्हाला मग अशी की एकूण हा जो स्थिती अभ्यास आहे हा 100 मार्काचा असतो त्यापैकी 25 मार्क हे अभ्यास केंद्राला असतात म्हणजे 25 पैकी तो 20, 22, 25 कितीही देऊ शकतो त्याच्यामध्ये तर त्याप्रमाणे तो मार्क देतो आणि 75 मार्काचं स्थिती अभ्यासाचं जे व्हॅल्युएशन आहे ते विद्यापीठ स्तरावर करतात जे कोणी तज्ज्ञ असेल आता हे 75 मार्काचं सुद्धा आपण त्याचं ब्रेकअप केलाय त्या मार्काचं 75 साधारणपणे एक पहिला एक 10 मार्क आहे की ती संस्था निवडण्यात आपण कोणत्या प्रकारची संस्था केस स्टडी निवडलेली आहे त्याला आपण 10 मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतर संस्थेची जी केस स्टडीची जी तुम्ही आखणी केलेली आहे जे लिहिलेलं आहे त्याचं माध्यम मराठी त्याच्यानंतर त्याची मांडणी ही कशा पद्धतीनं केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी करत असताना कोणते मुद्दे तुम्ही त्याच्यात टाकलेले आहेत त्याच्यावर सुद्धा आपण त्याच्यामध्ये एक जवळजवळ 20 मार्क त्याला दिलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे. अर्थात मार्कामध्ये कमी जास्त असू शकते परंतु माझ्या माहितीप्रमाणे 10-20. त्याच्यानंतर आणखी त्या तो केस स्टडी तयार करत असताना त्याच्यामध्ये आकृत्या त्याचे आलेख त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस हे तुम्ही कशा पद्धतीनं वापरलेलं आहे त्याला सुद्धा त्याच्यामध्ये आपण काही मार्क ठेवलेले आहेत. आणि शेवटी जो एक निष्कर्ष म्हणजे तुम्ही जे त्याच्यावर काढलेले निष्कर्ष आहे किंवा सुचवलेले उपाययोजना आहे त्याला आपण 25 मार्क असे ठेवलेले आहेत. असं एकूण 75 मार्काचं त्याची विगतवारी केलेली आहे म्हणजे त्या प्रत्येक हे जे चार पॉईंट त्याच्यामध्ये केलेले आहे विगतवारीचे 1, 2, 3, 4 सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्याप्रमाणे मग 10 पैकी 15 पैकी 20 पैकी किती 25 पैकी किती असे मार्क तिथं कॉलममध्ये टाकायचे असतात. तो केस स्टडीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही तो फॉर्म त्याच्यामध्ये वापरायचा. आपण ते केस स्टडीचे फॉर्म्स आपण अभ्यास केंद्राकडे दिलेले आहेत तर तो त्याच्यामध्ये त्याचा वापर करणं आणि तिथं मग तो केस स्टडी मूल्य म्हणजे 75 पैकी याला 30, 40, 50 मार्क मिळले आणि खाली मग त्या ठिकाणी परीक्षक सही करतो तारीख टाकतो आणि ते गुण त्याच्यामध्ये नमूद करतो. म्हणजे हे झालं विद्यापीठ लेवलवरचं काम. त्याच्यानंतर आपण त्या केस स्टडीच्या सूचनेसोबतच आपण दोन प्रमाणपत्र टाकलेले आहेत. एक म्हणजे तुम्ही ज्या सहकारी संस्थेचा स्थितीय अभ्यास करत आहात त्या संस्थेचं एक प्रमाणपत्र त्या केस स्टडीला तुम्ही लावायचं आहे की अमुक अमुक हा विद्यार्थी त्या संस्थेमध्ये जाऊन अमुक अमुक संस्थेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि खाली त्या संस्थेच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी हे एक प्रमाणपत्र त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये गेला किंवा नाही हे कळण्यास आम्हाला त्याची मदत होते. म्हणजे जाऊन त्या संस्थेचं प्रमाणपत्र त्या म्हणजे प्रमाणपत्राचा नमुना विद्यापीठाने दिलेला आहे त्याच नमुन्यामध्ये माहिती भरून संस्थेचे अध्यक्ष असेल सचिव असेल मॅनेजर असेल त्यांची सही घेऊन सही शिक्का मारून तो त्याच्यामध्ये तो लावायचा आहे. त्याच्यानंतर आणखी एक प्रमाणपत्र आहे. एक प्रमाणपत्र असं आहे ते तुमचं स्वतःच आहे. मी अमुक अमुक संस्थेमध्ये जाऊन या संस्थेचा स्थिती अभ्यास केलेला त्या संस्थेकडून प्रत्यक्ष माहिती घेऊन स्थिती अभ्यास केलेला आहे आणि खाली तुमची सही नाव तुमचा PRN नंबर हे सर्व त्याच्यामध्ये हे दोन प्रमाणपत्र त्याच्या स्थिती अभ्यास अर्थात याच्यासाठी विहित नमुने सांगितलंच आहे मी विद्यापीठाने तुम्हाला केस स्टडीचे ते विहित नमुने सादर केले आहेत. म्हणजे हे तीन जे एक म्हणजे संस्थेचं प्रमाणपत्र एक तुमचं विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र आणि तिसरं जे गुण तालिका आहे म्हणजे तुम्हाला ज्या चार याच्यामध्ये जे गुण द्यायचे आहेत ते एक प्रमाणपत्र असे तीन प्रमाणपत्र त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि सुरुवातीला मी सांगितलंच त्याच्यामध्ये की पहिला सुरुवातीलाच प्रारंभी त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या संस्थेचा स्थिती अभ्यास केलेला आहे त्याचं नाव नंतर ज्या विद्यार्थ्यांनी स्थिती अभ्यास केला असेल त्या विद्यार्थ्याचं नाव PRN नंबर आणि अभ्यास केंद्राचं नाव त्याचा कोड नंबर अभ्यास केंद्राचा एक कोड नंबर संकेतांक क्रमांक असतो विद्यापीठाने दिलेला तो आणि व्यवस्थित सुरुवातीला असं दिसलं पाहिजे. आणि म्हणजे बऱ्याच कव्हरवरची बऱ्याचदा माहिती रंगीबेरंगी पृष्ठावर लिहिली जाते त्याच्यामुळे ते ओळखू येत नाही. तर साधारणपणे नजरेस एकदम भरेल अशा पद्धतीनं तो केस स्टडी असावा, म्हणजे ताबडतोब लक्षात आलं पाहिजे. अर्थात कुठं निळं कवर वापरतात, कुठं ब्लॅक असतात, त्याच्यावर ते काहीतरी कोणत्या तरी अक्षरं वापरतात, त्याच्यामुळं ते कळतही नाही तपासताना, त्याच्यामुळे तो गोंधळ उडतो. तर तसं असू नये, अतिशय बिलकुल स्पष्टपणे दिसेल अशा प्रकारचा उल्लेख स्वतः पहिले प्रारंभिक पृष्ठावर त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आता आणखी काही एक दोन मुद्द्याचा आपण इथं या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. जसं मगाशी मी सांगितलं की DCM असेल, म्हणजे डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काही 2,25,000 सहकारी संस्था आहेत, 43 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा स्थिती अभ्यास केला तरी चालू शकतो. परंतु DCM बँकिंगला जर तुम्ही प्रवेश घेतला असेल, हे एक लक्षात घ्या, DCM बँकिंगला जर प्रवेश घेतला असेल तर ते आपण सूचनामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये की बँकिंगच्या विद्यार्थ्यांनी फक्त सहकारी बँकांचा किंवा सेवा सहकारी सोसायटी, म्हणजे आर्थिक व्यवहार करणाऱ्या सहकारी संस्था लक्षात घेऊन त्याचा स्थिती अभ्यास करायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला गृहनिर्माण सहकारी संस्थेचा स्थिती अभ्यास चालणार नाही, डेअरी सोसायटीचा चालणार नाही, गृहनिर्माण सहकारी संस्थेचा चालणार नाही, आदिवासी संस्थेचा चालणार नाही. तर म्हणून म्हणतो की आता तुम्हाला, तुम्ही जर DCM बँकिंगला जर ऍडमिशन घेतली असेल तर त्या ठिकाणी आम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँक आणि सेवा सहकारी सोसायट्या, याचाच तुम्ही त्या ठिकाणी केस स्टडी, या संस्थांचा तुम्ही केस स्टडी केला पाहिजे. जर तुम्ही DCM डेअरी याला जर प्रवेश घेतला असेल, DCM डेअरी दुग्ध व्यवसाय, तर डेअरीला फक्त दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था जे महाराष्ट्रामध्ये 20,000 आहेत त्या संस्थाचा केस स्टडी केला पाहिजे. इतर कोणत्याही संस्थेचा केस स्टडी चालणार नाही. सेवा सहकारी सोसायटीचा चालणार नाही, बँकेचा तर बिलकुलच चालणार नाही, हाऊसिंग सोसायटीचा चालणार नाही, महिला सहकारी संस्थेचा चालणार नाही. फक्त डेअरी दुग्ध उत्पादक सहकारी संस्था आहे त्याच दूध उत्पादक सहकारी संस्थेचा तुम्हाला स्टडी करावा लागेल, केस स्टडी करावा लागेल. त्यानंतर आणखी आपण आपला एक अजून एक आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा सहकारी व्यवस्थापन पदविका स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था. तर ह्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10,000 ते 15,000 सहकारी संस्था स्थापन झालेल्या, प्रत्येक जिल्ह्यामधून स्थापन झालेल्या, त्या ठिकाणी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचाच केस स्टडी तुम्हाला करावा लागेल, इतर संस्थेचा चालणार नाही. जर तुम्ही सहकार व्यवस्थापन पदविका स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला ऍडमिशन केली असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचाच तुम्हाला त्या ठिकाणी स्थिती अभ्यास करावा लागेल, इतर संस्थेचा करून काही उपयोग नाही. त्यानंतर आणखी एक डिप्लोमा आहे आपला, तो म्हणजे सहकार व्यवस्थापन पदविका कृषी पूरक सेवा सहकारी संस्था, ज्याला आपण ॲग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह म्हणतो. आता ॲग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह बऱ्याच प्रकारच्या संस्था आपल्या सहकारी कायद्याखाली नोंदणी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये ॲग्रो बेस्ड म्हणजे बऱ्याच येतात, म्हणजे जसं सेवा सहकारी संस्था येऊ शकतात, खरेदी विक्री म्हणजे ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो, खरेदी विक्री, प्रक्रिया सहकारी संस्था ज्याला आपण साखर कारखाने त्याच्यात येतात, सूतगिरण्या येतात, तेलगिरण्या येतात, तर ह्या प्रोसेसिंग संस्था म्हणजे ABC ॲग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह, या कापडगिरण्या, सूतगिरण्या, दूध उत्पादक सुद्धा हे प्रोसेसिंगच आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये चालू शकेल. डेअरी कोऑपरेटिव्ह कारण ते सुद्धा प्रोसेसिंग करतात, दूध मलाई वगैरे वगैरे श्रीखंड वगैरे असतात, म्हणजे हे प्रोसेसिंगच संस्था आहेत. तर नंतर विणकरांच्या सहकारी संस्था ह्या सुद्धा प्रोसेसिंग याच्यामध्ये येतात. तर या संस्था म्हणजे त्या ABC DCM ABC ॲग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह, तर या संस्थाचा तुम्ही इतर मग इतर कोणत्याही प्रकारच्या आपण त्या सूचना गाईडलाईन्समध्ये दिलेल्या आहे, अर्थात काही गाईडलाईन्स त्याच्यामध्ये नवीन जे डिप्लोमा चालू झाले असेल त्याच्यामध्ये कदाचित उल्लेख नसेल, परंतु नवीन सूचनांचं एक परिपत्रक आपल्याला काढता येईल त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक अजून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी, जसं मगाशी म्हटलं की ऍडमिशन झाल्यावरच, म्हणजे तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेता डीसीएमला तेव्हाच तुम्हाला अभ्यास केंद्राकडून सर्व सूचना आणि पुस्तकं दिल्या जातात. सुरुवातीलाच संपूर्ण विषयाची पुस्तकं, त्याचप्रमाणे केस स्टडीचं जे एक पुस्तक आपण विद्यापीठांना तयार केलेलं आहे MGM 222, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाते. आणि केस स्टडीला सुरुवात करतानाच तुम्ही सुरुवातीपासूनच सुरू करा. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतली असेल ना, चालू द्या तिकडे. जर समजा तुम्ही जुलैमध्ये ऑगस्टमध्ये ऍडमिशन घेतली, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, का साधारण मार्च 31 मार्च पर्यंत तुम्हाला केस स्टडी हा सादर करायचा असतो अभ्यास केंद्राला, आणि मग अभ्यास केंद्र विद्यापीठाकडे पाठवते. तर तुम्ही तेव्हापासूनच तर तुम्ही एखादी संस्था निवडून केस स्टडी सुरू करा. म्हणजे तुम्हाला पुढे ते मग काय होते, नंतर विद्यार्थी मार्च महिना आला की मग केस स्टडी करायचा आहे, केस स्टडी करायचा आहे, त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही, मग अशी हे कॉपी केल्या जाते झेरॉक्स या संस्थेचा, फक्त नाव बदलतात वरचे. तर ते त्याच्यामध्ये त्या विषयात तुम्ही नापास झाले, कॉपी म्हणून ट्रीट केलं तर तुम्ही नापासच झाले ना, कारण तो केस स्टडी अभ्यास केंद्रावर तपासला जात नाही, तो विद्यापीठात तपासतो. तर हे आपण या ठिकाणी हा मुद्दा अतिशय महत्वाचा हा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग तो नापास झाला की तो पुढच्या वर्षी गेला, तो त्याच्यामध्ये पुढच्या वर्षीच मग त्याला परीक्षेला बसता येईल, तोपर्यंत एक वर्ष त्याचा वाया जाईल. आता याच्यामध्ये सुद्धा माझी एक याच्यात महत्वाची मी भूमिका आता विद्यापीठाकडे मी मांडलेली आहे की अशा प्रकारचा जर केस स्टडी असेल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कॉपी केलेला प्रकार जर असेल, तर त्याला माझी मी अशी सूचना केलेली आहे विद्यापीठाला की बा तुम्ही त्याला कॉपी म्हणून ट्रीट करू नका. ठीक आहे, त्याच्याकडून अनावधानाने झालं असेल किंवा जाणून बुजूनही करू शकलं असेल ते, तर त्याला असं करा की त्याचा जो रिझल्ट आहे अशा लोकांच्या बाबतीत, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत, तो विथेल ठेवा, म्हणजे निकाल रोखून ठेवा. आणि निकाल रोखून ठेवा म्हणजे मग काय होईल की त्याला परत तुम्ही संधी द्याय की अमुक 30 दिवसाच्या तुम्ही हा केस स्टडी विद्यापीठाला परत सादर करा, परत पुन्हा लिहून सादर करा. आणि मग तो जर यथायोग्य त्याचं मूल्यमापन झालं आणि तो जर यथायोग्य वाटलं तर मग त्याचा निकाल जो काय असेल तो द्या, त्याच्यामध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण लिहा. म्हणजे मग त्याचं पूर्ण वर्ष वाया जाणार नाही आणि अर्थात त्याची परीक्षा फी त्याची घ्या. म्हणजे एक त्याला दंड म्हणून जे काय त्याला 2-2.5 रुपये आहे त्या केस स्टडीचे, कारण तो कॉपी केलेला आहे म्हणून त्याला दंड व्हायलाच पाहिजे काहीतरी. त्याला असं नाही की आपण त्याला ठीक आहे आपण संधी देतो आहे की बा त्याची मेहनत वाया जाऊ नये, वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्याच्याकडून काही दंड आकारा. आणि दंड आकारून त्याला परत त्या केस स्टडीची परत त्याला पुन्हा संधी द्यावी आणि त्या मुदतीमध्ये त्याचा केस स्टडी आला तर त्याचा योग्य तो रिझल्ट लावून त्याचा निकाल जाहीर करावा. तर अशा प्रकारची भूमिका मी विद्यापीठाकडे मांडलेली आहे, तसं पत्र दिलेलं आहे. आता विद्यापीठ त्याच्यावर निर्णय घेईल, परंतु मात्र ह्या ज्या काही अवांछनीय ज्या काही गोष्टी अभ्यास केंद्रावर घडतात ते त्याचं तसं घडू नये. आणि अभ्यास केंद्रांनीही त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करावं, अभ्यास केंद्रांनी सुद्धा त्याचा केस स्टडी स्वीकारताना ते बघावं, आहे तसे पाठवू नये. तो केस स्टडी योग्य त्या याच्यामध्ये बरोबर प्रोफॉर्मामध्ये दिला आहे किंवा नाही, त्याची झेरॉक्स प्रत नाही, एकाच संस्थेचा अभ्यास दोघांनी केला किंवा नाही, ज्या डिप्लोमाला त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि ज्याच्यामध्ये आपण त्या केस स्टडीची म्हटलं असेल नाही हाच केस स्टडी याला सबमिट केला पाहिजे, बँकिंग असेल तर बँकिंग, डेअरी असेल तर डेअरी, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था असेल तर ते, ABC असेल तर ते बरोबर त्याच कॅटेगरीमध्ये तो आला आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम त्या अभ्यास केंद्राचं आहे. त्यांनी नुसतंच कलेक्ट केलं आणि पाठवलं, तोंडी परीक्षा घेतली मोकळं झालं, अशा प्रकारचं वर्तणूक अभ्यास केंद्राकडून सुद्धा घडू नये. आपण याच्यामध्ये आणखी काही बऱ्याचशा सुधारणा सुद्धा याच्यामध्ये घडून आणू शकतो. आणि म्हणून मी म्हटलं की केस स्टडीचा अभ्यास तुम्हाला सुरुवातीपासूनच करता येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला वाट बघायची गरज नाही. आणि एकदा हे तुमचं हे तुम्ही एकंदरीत तुमची ते मनोभूमिका तयार झाली की नाही बा अशा प्रकारे हे केलं आणि अभ्यास केंद्रांनी तुम्हाला तशा सुरुवातीला सूचना दिल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जड जाण्याची शक्यता नाही. आता आपण हाच केस स्टडी म्हणजे जसं आपण मी म्हटलं की डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे डिप्लोमा एक वर्षाचा जो कोर्स आहे हाच केस स्टडी आपण बीसीएम फायनलला सुद्धा आपण दिलेला आहे. बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सेम प्रोसेस त्याची आहे. 75 आणि 25 म्हणजे त्याला 100 मार्कच आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. 25 मार्क अभ्यास केंद्राकडे आणि 75 मार्क याच्याकडे. त्याच्यामध्ये तर आणखी स्कोप आहे. तर तो जो एक ग्रॅज्युएट लेवलचा केस स्टडी असल्यामुळं निदान हा केस स्टडी 150 पानापर्यंत असावा हे माझी त्यांना सूचना आहे. जर आपण याच्यामध्ये डीसीएमला 80 ते 100 पानं म्हणतो आहे तर इकडे कारण तो वरच्या दर्जाचा विद्यार्थी असतो तर बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी हा केस स्टडी तयार करत असताना साधारणपणे त्याची पानं डीटीपी झालेली 150 पावे तो असावी. ही त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. नाहीतर त्याचा जर 80-100 असेल तर त्याला त्याप्रमाणे मग मार्क देण्याची हे आवश्यकता भासणार नाही. त्यांनी त्याच लेवलचा तो स्टडी करून त्याच लेवलचा अभ्यास करून त्याच पद्धतीने त्यांनी तो केस स्टडी बीसीएमच्या विद्यार्थ्यांनी सादर केला पाहिजे. आणि केस स्टडी करत असताना त्या तुम्ही ज्या संस्थेचा केस स्टडी करता मग अशी मी सांगितलं का तुम्ही त्या संस्थेच्या अध्यक्षाला विश्वासात घ्या. संचालक मंडळाला विश्वासात घ्या. जो कोणी तिथला प्रमुख असेल अधिकारी त्याला सुद्धा विश्वास घ्या. आणि केस स्टडीवरचे निष्कर्ष हे तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे जेणेकरून त्याला सुद्धा वाटेल की नाही बा माझ्या संस्थेचा ज्या विद्यार्थ्यांनी केस स्टडी केलेला आहे त्यांनी ह्या त्यांच्या ह्या बहुमोल सूचना आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला त्याचं अप्रिशिएशन केलं पाहिजे. तुम्हाला त्यांनी शाबासकी दिली पाहिजे. एक प्रमाणपत्र तुम्ही त्याला मागा की नाही बा तुम्ही घ्या एक प्रमाणपत्र घ्या त्याचं. आणि हे तुमच्या याला फार अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनामध्ये अशा प्रकारच्या हे गोष्टी करणं म्हणजे चांगलं स्टडी करणं अभ्यास करणं. कारण संस्थेचा जर आपण प्रारंभिकपासून अभ्यास केला नाही तर त्या संस्थेचा इतिहासच आपल्याला माहीत नाही तर आपण त्या संस्थेचा स्थिती अभ्यास करू शकणार नाही. म्हणून आपली भूमिका अशी केली पाहिजे की संस्थेचं बॅकग्राऊंड काय आहे. पूर्वी तिथं काही नव्हतं. आता बघतो ना आपण की स्वयंरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था झाल्यानंतर खूप लोकांना बेरोजगारांना कामं मिळायला लागलेली आहेत. का झालं हे की शासनाने त्यांना संरक्षण दिलेलं आहे. शासन त्यांना अनुदान देतात. शासन त्यांना टेंडरमध्ये प्राधान्य देतात की पहिलं प्राधान्य तुम्हाला राहील स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांना तुम्हाला काम देईल शासन. म्हणजे अशा प्रकारचं जीआर त्यांनी काढलेले आहे. तर हे का होते असं की आपणच मागणी करतो ना त्यांना स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थाचं जे एक फेडरेशन आहे त्यांनी सुद्धा मागणी केली की नाही बा आम्ही हे अशा प्रकारच्या आमच्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहे आणि आम्हाला कामं देत आहेत. तर त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्वाचं त्यांना काम मिळाल्यामुळे त्यांचं समाधान मिळते. तशाच प्रकारे आपल्याला जर आपलं सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल त्या अभ्यासातून जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर ही कृती करणं तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून म्हटलं की प्रथम तुम्ही त्या संस्थेचा तौलनिक अभ्यास करा. त्यातलं सुरुवातीचं नेतृत्व आताचं नेतृत्व याच्यामध्ये काय फरक आहे. व्यवस्थापनाची तुमची एकंदरीत पद्धती काय. ह्या सर्व बाबी जर तुम्हाला आढळल्या त्याच्यामध्ये तर तुमचा केस स्टडी हा अतिशय आणि तुम्ही तुमचा जर केस स्टडी सर्वोत्तम असेल म्हणजे ज्याला जास्त 100 पैकी 98-99 मार्क असेल तर असे आम्ही 10-15 केस स्टडी आम्ही निवडणार त्याच्यामध्ये 15-20 असे मार्काप्रमाणे 98-95-91-80 आणि त्याच्यावर आम्ही पुस्तक तयार करणार विद्यापीठाकडून. म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये आलं की नाही म्हणजे तुमचं क्रेडिट आम्हाला दिसून आलं की बा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि म्हणून हा विद्यापीठाने तुम्हाला एक त्याच्यावर आम्ही 20-25 केस स्टडी एक नमुना म्हणून एक पुस्तक आम्ही तयार करू. म्हणजे हे हा तुमचा केस स्टडीचा अभ्यास दुसरे विद्यार्थी करतील दुसऱ्या संस्था त्याचा उपयोग घेतील. तर हा एक त्याच्यामध्ये हे संपूर्ण केस स्टडीचं मी संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला इत्यंभूत माहिती दिलेली आहे. आणि निश्चितच तुम्ही ह्या दिलेल्या सूचनांप्रमाणे जर संस्थेचा स्थिती अभ्यास करण्यासाठी कार्य हाती घ्याल तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल. याबद्दल कोणत्याही प्रकारची माझ्या मनात शंका नाही. धन्यवाद.